हा यांनी तसं प्लॅन दिलाच नसतो आपल्याला. हॅलो, हा इटावडे सर बोलतात ना? सर विशाल बोलतोय, फरांचे अग्रवशी म्हणून. मागे एन्क्वायरी केली होती सर 2 BHK फ्लॅटची तुम्ही. का हो सर, प्रॉब्लेम झाला? ठीक आहे, बरं बरं, ठीक आहे सर.